नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 2020 चीना वांगडा जाल्ल्या गलवान व्हॅली संघर्शाच्या संदर्भात भारतीय सैन्या बद्दल केल्ल्या कथीत अपमानास्पद टिप्पण्या बद्दल सर्वोच्च न्यायालयान आयज विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधीचेर नाराजी व्यक्त केली. जरी अंतरीम थाकाय दिवंक ना तरी सुनावणी वेळार खंडपीठान गांधीच्या विधानाचेर नाराजी व्यक्त करतना ही तोंडी टिप्पणी केली. न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आनी एजी मसीह हांच्या खंडपीठान अशें निरीक्षण नोंद केले की विरोधी पक्ष फुडारी आशिल्ल्यान तांणी सोशल मिडियाचेर न्हय तर संसदेत अश्यो चिंता व्यक्त करच्यो. न्यायमूर्ती दत्ता हांणी 2000 चौरस किलोमीटर भारतीय भूभागार चीनान कब्जा केला ह्या गांधीच्या दाव्यार प्रश्नचिन्न उपस्थित केले. आदल्या बीआरओ संचालकांनी दाखल केल्ल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातल्या स्थगीत दितना न्यायालयान अलाहाबाद उच्च न्यायालयाची कारवाय रद्द करपाक नकार दिवपा आड गांधींच्या याचिकेर नोटीस दिली. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले की फाटल्या 16 महिन्यांत रोजगार मेळाव्या अंतर्गत 11 लाखापरस चड इच्छुकांक नोकरी मेळ्यात. लोकसभेत एका पुरवणी प्रस्नाक जाप दितना केंद्रीय मंत्र्यांनी म्हळें की आरबीआयच्या अहवाला प्रमाण फाटल्या दशकांत 17 कोटी परस अधिक तरणाट्यांक रोजगार मेळ्ळा अशें मांडविया हांणी सांगले आनी म्हळें की कृशी क्षेत्रांत रोजगार निर्मिती 16% वेल्यान 19% पर्यंत वाडली. बेरोजगारीचो दर 3.2% घसरला जो कितलेशेच विकसीत देशांमदीं दिसपी दरापेक्षा लक्षणीयरित्या कमी आसा अशें तांणी नमूद केले. सेवा क्षेत्रांत सरकाराच्या काळांत रोजगार निर्मिती 36% मेरेन वाडली अशें तांणी म्हळें.
एक दशक में 25% सर्विस सेक्टर में जॉब निर्माण होता था, आज सर्विस सेक्टर में 36% रोजगार निर्माण के साथ देश आगे बढ़ रहा है. अनएम्प्लॉयमेंट रेट देश में आज 3.2% है, जो डेवलप्ड कंट्री के बराबर है.
झारखंडाचे आदले मुख्यमंत्री शिबू सोरेन हांका आज सकाळी गंगाराम हॉस्पिटल नवी दिल्लीत मरण आयले. तांच्या सन्मानार्थ राज्य सरकारान 3 दिसांचो राजकीय शोक जाहीर केला. तांच्या मरणा बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी हेर मानेसांनी शोक व्यक्त केला. सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळां की सोरेन हांचे मरण हे सामाजीक न्यायाच्या क्षेत्रांत व्हड नुकसान आसा. तांणी आदिवासी वळख आनी झारखंड राज्याच्या निर्मिती खातीर फुडाकार घेतिल्लो. लोकांच्या खासा आदिवासी समुदायांच्या कल्याणाचेर तांणी दिल्लो भर सदांच लक्षात उरतलो अशें राष्ट्रपतींनी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी झारखंडाचे आपले मुखेलमंत्री हे तळागळांतले फुडारी म्हूण वळखताले ते भौशीक जिणेंत जनतेप्रती अढळ समर्पणान मुखार आयले. सोरेन आदिवासी समुदाय गरीब आनी दलितांक सक्षम करपाक वावुरताले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी श्रद्धांजली ओंपतना तांकां सगळ्यांत ज्येष्ठ फुडाऱ्यांपैकी एक अशें म्हण सोरेन सदांच धर्तरेकडे आनी लोकांकडे जोडलेले उरतले अशें म्हळें.
दिसम गुरु के रूप में जाने जाने वाले आम गरीब लोगों में गुरुजी के रूप में लोकप्रिय आदिवासी समुदायों के अधिकारों और उत्थान के आंदोलन में एक प्रमुख स्वर वे एक जमीनी कार्यकर्ता थे. झारखंड राज्य की स्थापना के आंदोलन में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही. उन्होंने आजीवन वंचितों के अधिकारों और कल्याण के लिए समर्पित भाव से काम किया. उनके निधन से देश ने एक अनुभवी सांसद आदिवासी अधिकारों के प्रबल पैरोकार और एक अत्यंत सम्मानित जनप्रतिनिधि को खो दिया है.
बिहारातल्या विशेष सघन सुधारणा एसआयआर प्रक्रियेर चिंता व्यक्त करपी विरोधकांचेर केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आज टिका केली. संसदेभायर पत्रकारांकडे उलयतना जोशी हांणी म्हणले की एसआयआर देशांत पयलेच फावट जायना तर अशें कितले वेळार घडला. विरोधी पक्षाच्या फुडाऱ्यांचो वेंचणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आनी केगार विश्वास ना असो आरोप जोशी हांणी केलो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयांत कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण कर्नाटक, जम्मू काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटकातूय आयज घोग्यांनी पावस पडू येता. पायनहर्स्ट विलेज हांगा जाल्ल्या युएस किड्स वर्ल्ड चॅम्पियनशीप गॉल्फ स्पर्धेंत भारताची वेदिका भन्साळी विजेती थारली. चलयांच्या 9 वर्स गटांत खेळटना वेदिकान जपानाच्या एमी मिनामीक एका शॉटान आनी अमेरिकेच्या आंड्रे झांग हाका 2 शॉटान हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.